दूरदृष्टीचा महामानव होता साक्ष आहे इतिहास. दूरदृष्टीचा महामानव होता साक्ष आहे इतिहास. स्त्रियांनाही सन्मानाने वागविले हे खास. स्त्रियांनाही सन्मानाने वागविले हे खास.
अंगभूत असलेले सद्गुण व त्या गुणांचा विकास याद्वारे इतिहास पुरुष काळावर आपली छाप सोडित असतात. अनेक सद्गुणांपैकी परस्त्री संदर्भात आपला विशाल दृष्टिकोन छत्रपती शिवाजी राजांमध्ये दृष्टिगोचर होताना आम्ही पाहतो. ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना व अस्पृश्यांना जगण्याचे हक्क नाकारले व त्यांचे जीवन नारकीय केले, त्याच देशात छत्रपती शिवरायांनी लुटीत आणलेली कल्याणच्या सुभेदारांची सौंदर्यवती सून आबाजी सोंडे या सुभेदाराने छत्रपतींना नजर केली. परंतु परस्त्रीलाही माते समान मानणाऱ्या छत्रपतींनी तिला सन्मानाची वागणूक देऊन परत केली. रांझ्यांचा पाटील हा स्त्रियांवर अत्याचार करतो असे कळताच त्याच्या हातापायांची खंडोळी करून जबर लोकांवर जरब बसवले, स्त्रियांच्या शिलाची व अस्मितेची राखण केली. म्हणूनच स्त्रियांचा कैवार घेणारे छत्रपती हे काळाच्या कितीतरी पुढे होते. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने महामानव होते हेच खरे. शिवाजी राजे एक महान. खरंच शिवाजी राजे एक महान.
राजाचा पाटील पा शिवाजी राजे एक महान, शिवाजी राजे एक महान।
शिवाजी राजे एक महान, शिवाजी।